ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
वंदे भारत अभियानातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सुरूच. आतापर्यंत आले 30,000 अधिक प्रवासी. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना वंदे भारत अभियानाअंतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम सातत्यपूर्ण रीतीने सुरूच आहे. आतापर्यंत 195 विमानांनी 30,083 नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 10,880 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 10,311 आहे. तर इतर राज्यातील 8,892 प्रवासीही आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यात 15 जुलै 2020 पर्यंत आणखी 54 विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना या अभियानाअंतर्गत मुंबईत उतरून त्यांना क्वारंटाईन करून घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे. आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलिपिन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथिओपिया, अफगाणिस्तान, केनिया, मियामी, व्हिएतनाम, इटली, स्वीडन, इथिओपिया, मालावी, वेस्ट इंडीज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, कॅनडा इत्यादी देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. बृहन्मुंबई प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याचे काम जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्यामार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे. महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या दिनांक 24 मे 2020 मार्गदर्शक सूचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे. इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यात येत आहे. वंदे भारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधिकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लिमिटेड यांच्या समन्वयाने केले जात आहे.